नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे नियोगे हे आत्मनिवेदन भक्तीचं लक्षण. श्रवणाने परमार्थाची सुरुवात असते. एक प्रकारे श्रवणाला येणारा मनुष्य सुरुवातीला बहिर्यात्री असतो. बाहेरच्या डांबडौलावर त्याचा विश्वास असतो. जग सत्य वाटत असतं. आपल्या जवळचा पैसा, आपल्या पदव्या, आपली सत्ता याच्यामध्ये तो मशगूल असतो. आणि श्रवणामुळे त्याच्या ठिकाणी हळूहळू विवेक निर्माण होतो. श्रवण ही जीवनातली फार क्रांतिकारक अशी घटना त्याच्याबाबत घडते. एक प्रकारे जगताचा जो बहिर्यात्री असतो तो आपल्या अंतर्यामाचा अंतर्यात्री व्हायला श्रवणामुळे सुरुवात होते. श्रवणाचा सगळा रोख हा आत्मप्राप्ती, आत्मदर्शन असा असल्यामुळं बाहेर कमी महत्व आणि आत अधिक महत्व असं असल्यामुळं गुण कसे वाढतील, सत्वगुण कसा बळावेल, आपली कर्म अधिकाधिक शुद्ध कशी होतील याच्या संबंधीचं निरूपण सातत्याने ऐकलं गेल्यामुळं आणि त्याचा जीवनाला लाभ होईल अशी श्रद्धा बसल्यामुळं, श्रद्धा विश्वास निर्माण झाल्यामुळं तो ज्याच्याकडून श्रवण करतो त्याची स्तुती करायला सुरुवात करतो. या स्तुतीला कीर्तन असं म्हटलेलं आहे. आपण स्वामीजींकडे आलो, स्वामीजींकडून श्रवण केलं आणि मला असं आठवतं की स्वामीजींच्या एकूण व्यक्तिमत्वाचं आपण पूजक पूजक असे तरी झालोच, पण सगळीकडे प्रशंसा करायला सुरुवात केली. आपला आपले मित्र, नातेवाईक, समवयस्क यांना सांगायला सुरुवात केली. कीर्तन भक्ती म्हणजे तशी नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन हे कीर्तन प्रकार जरी असले तरी व्यक्तिगत जीवनात जेव्हा कीर्तन भक्ती म्हणून गोष्ट येते तेव्हा ज्याचं आपण श्रवण करत असतो त्याची स्तुती करणं, त्याचं स्तवन करणं, हे स्तवन गुणवर्णन, रूपवर्णन, चरित्रवर्णन अशा पद्धतीने सुरू होतं. तसंच ती व्यक्ती जे प्रतिपादन करत असते त्या विषयाची देखील स्तुती करणं, अद्वैत विवरण करणं हे देखील कीर्तन भक्तीतच येतं. त्या विवरणाची ख्याती वर्णन करून सांगणं हे कीर्तन भक्तीमध्ये येतं. जेव्हा श्रवणाच्या विषयाचा अंतर्बाह्य ध्यास निर्माण होतो तेव्हा त्याच्यासंबंधी किती बोलू आणि किती नाही असं होतं तेव्हा ही कीर्तन भक्ती होते. त्या कीर्तन भक्तीतून स्वाभाविक सद्गुरूंचा ध्यास लागतो, अथवा सद्गुरू ज्याच्या विषयी सांगत असतात त्यात परमात्म्याचा ध्यास लागतो. राम, कृष्ण, शिव, दत्त अशा देवांचा ध्यास लागतो आणि मग विष्णू हे स्मरण तुमच्या जीवनामध्ये येतं, अवतरतं. याचं स्वरूप सद्गुरूंचं नाम घेणं अथवा देवाचं नाम घेणं असं राहतं. पण त्या नामस्मरणाबरोबर सद्गुरूंचं रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्र, त्यांचा बोध सगळं लक्षात येतं. नुसतं स्वामीजी, स्वामीजी, स्वामी, स्वामी असं म्हटलं तरी देखील स्वामीजींची आठवण येते. जे काही गुण, जे काही चरित्र आपण सांगत असू ते अशा दोन तीन अक्षरांमध्ये असणाऱ्या शब्दात चपखल उतरतं. कीर्तनाकरता खूप शब्दांची गरज भासत होती, पण या विष्णुस्मरणाकरता अतिशय थोड्या एखाद्या शब्दाची अशी आवश्यकता भासायला लागली. नुसतं राम म्हटलं की परमात्मा, दशरथाचा पुत्र, विष्णूचा अवतार, अनेक जणांचा, भक्तजनांचा उद्धार करणारा असं सगळं डोळ्यासमोर येतं. निर्गुण तसं सगुण रूप धारण केलेला, त्यामुळे नामस्मरणामध्ये तो जसा जसा रंगून जाईल तसं श्रवण चालू असतानाच
अधिक अंतरंग परमार्थाचा त्याला लाभ व्हायला सुरुवात होते. त्यानंतर गोष्ट त्याच्या जीवनात अवतरते ती म्हणजे सद्गुरूंचा अनुग्रह. सद्गुरूंची तो कृपा संपादन करतो. सद्गुरूंची कृपा संपादन करून काया वाचा मनोभावाने तो सद्गुरूंना शरण जातो. पान सेवन त्याची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. आता सद्गती हे त्याच्या जीवनाचं ध्येय झालेलं असतं. नामस्मरणाने तो त्याच्या अंतरंगामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतच असतो. पण त्याच्याबरोबरच तो सद्गुरूंकडून साधनं समजून घेतो. सद्गुरूंनी सांगितलेली ध्यानासारखी अंतरंग साधना म्हणजे सद्गुरूंचं खरं पादसेवन असं त्याच्या चित्तावर ठसतं आणि तो साधनेमध्ये उतरतो. समर्थांनी तिथं वर्णन केलं, मार्ग होये तरी अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्व पक्ष आत्मा ठाईचा अलक्ष लक्ष वेगा. ध्यानात वर्णन केलेलं आहे. अशा रीतीने सद्गुरूंचे पाय सद्गती कारणी सेवावेत आणि सद्गुरूंचे पाय सेवन करायचे म्हणजे सद्गुरूंनी उपदेश केला तर उपदेश अतिशय जीवाभावाने आपल्या अंतःकरणामध्ये जपून ठेवायचा. त्याच्याबद्दल सतत चिंतन करायचं आणि सद्गुरूंनी सांगितलेली साधना देखील करायची. या पादसेवनाचा जो खरा पूजेसारखा अर्थ आहे तो पुढच्या भक्तीमध्ये येतो. पादसेवनम अर्चनम या अर्चनामध्ये मात्र जी साधनेची अंतरंगता आहे पादसेवनामध्ये येणारी ती अंतरंगता आणि अंतरंग समाधान या दोन गोष्टींच्या व्यतिरिक्त एकांतात डोळेमिटून केलेल्या साधनेच्या व्यतिरिक्त तसंच सद्गुरूंशी अत्यंत शरणितेचा भाव ठेवलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त प्रत्यक्षात आपला देह पूजेकरता झिजवायचा हे अर्चन भक्तीमध्ये येतं. परमार्थ सगळा समजला पण सदा देवकाजी भिजे देह ज्याचा हे ज्याच्या जीवनात घडत नाही त्याचा परमार्थ कितीही म्हटलं तरी थेरॉटिकलच राहील, वैचारिक राहील. मोठ्या आवडीने देवघर झाडायचं. आताचं देवघर म्हणजे काय, कुठेतरी आमच्या शेफ मध्ये एक जागा केलेली तेवढंच आमचं देवघर असेल. पण ते स्वच्छ झाडायचं, पुसून घ्यायचं, तिथे देव राहणार आहेत. जसं आपण आपलं घर उजाडतो तसं देवघर देवघरा स्वच्छ करायचा. कान वाहिलेली फुलं बाहेर काढायची, त्याचं निर्माल्य झाला आज नवीन फुलं व्हायची. गंध अक्षता देवास मग स्नान घालायचं. अशा प्रकारे किंवा सद्गुरूंचंही अर्चन पूजा पाद्यपूजा मानस पूजा या अंगाने सद्गुरूंचं अर्चन अथवा देवादिकांचं अर्चन देहाला देखील परमार्थाची बाह्य शिस्त लावणं हे अर्चन भक्तीमध्ये येतं. आणि त्या अर्चनाला लागून असणारी स्वाभाविक भक्ती म्हणजे वंदन भक्ती, नमन भक्ती, नमस्कार भक्ती. मी असं वाचलं होतं की तिबेटमध्ये एका आश्रमामध्ये एक पाश्चात्य मनुष्य गेला. तो त्या आश्रमामध्ये दोन तीन महिने राहिला तर एक शिष्य असा होता की जो समोर येईल, जो समोर दिसेल त्याच्या लोटांकडे जात असे. मोठ्या कुतूहलाने त्याने 5-6 दिवसांनी विचारलं की तू काय करतोस. तर तो म्हणाला की माझ्यापुरती, कदाचित माझ्या प्रकृतीला धरून माझ्या सद्गुरूंनी या मठाधिपतींनी मला ही साधना म्हणून सांगितलेली आहे. एक व्यक्ती जरी 10 वेळेला समोर आली तरी 10 वेळेला तिला नमस्कार करायचा, जो समोर येईल त्याला नमस्कार करायचा. आणि अशी भक्ती तू किती दिवस करतोस? कारण तो तिथे 5-7 दिवसच आलेला होता, एकूण 2 महिने राहिला. तर तो म्हणाला की गेली 3 वर्ष मी ही भक्ती करतोय, मला असं सांगण्यात आलेलं आहे की तू आधी याच्यात पारंगत हो, मग पुढचा परमार्थ तुला सांगतो. समर्थ असं म्हणतात की मागा झाले निरूपण, पाचवे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान सहावी भक्ती. सहावी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे. देवाला नमन करावं, देव ही आपल्या भारतीय परंपरेत मान्य अशी कल्पना आहे, देवाला नमस्कार करावा. देवाच्या बाबत गोंधळ होऊ देऊ नये. मला परवा कोणीतरी असा प्रश्न विचारला की कोणी म्हणतं की हे राम कृष्ण वगैरे ही नुसती नाटकं लिहून गेलेली आहेत, नाट्य आहे, नाटक आहे किंवा महाकाव्य आहे. कोणी त्यांच्याबद्दल आणि काही म्हणतं, कोणी काही म्हणतं, त्यामुळे माझा फार गोंधळ झालाय. सगळ्यांची मतं जर पाहत बसलं तर आपला गोंधळ कधीच संपणार नाही. आपण त्यांना देव ठरवून टाकावं हा आपल्या श्रद्धेचा मुद्दा आहे, आपल्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आणि आपल्या श्रद्धेप्रमाणे आपण त्यांना नमस्कार करत जावा. आपल्या श्रद्धेप्रमाणे राम इज इक्वल टू परमात्मा असं असायला पाहिजे. कारण आपलं आयुष्य एखाद्याही वेगाने निघून चाललेलं आहे, आपल्याला ही परवडण्यासारखी गोष्ट नाही. कोणी काही म्हणेल आणि कोणी काही म्हणेल आणि मी काय करू हा गोंधळपणा साधकाच्या ठिकाणी चालणार नाही. देव आहेत, देवाला नमस्कार. मला कोणीतरी असं सांगितलं की अहो राम वाल्मिकी रामायणात म्हणतात की राम हरण मारत असे आणि शिजवून खात असे. म्हणजे माझं त्याच्याशी काही संबंध नाही. निघलेलं असेल तर ते मी वाचलेलं नाहीये ते, पण निघलेलं असेल तर असो, माझ्या भावात काही फरक पडणार नाही. आणि तुम्हाला तरी काय फरक पडतो? राम म्हणजे भक्त कृपा वत्सल यांनी जे आपल्यावर परिणाम होतो. मला रामाच्या कोणत्या अवांतर गोष्टीविषयी काही इंटरेस्ट नाही. असेल तर असेल, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. म्हणून वाल्मिकी रामायण पण तुलसीदासांनी लिहिलेल्या रामायणात असं काही नाही. नंतर परमार्थ देखील ते देव होते ही जशी जशी जाणीव झाली आणि त्यांच्या नामाने देखील उद्धार झाला, ज्ञान प्राप्त झालं, तसं तसं राम ही संकल्पना किती पूर्ती परमात्म्याशी जोडली गेली. वाल्मिकींनी तर रामांना मोठंच ठरवलेलं आहे, पण नंतरच्या संतांनी अधिकाधिक उत्क्रांत असं रामाच्या दशेला, रामाच्या स्थितीला म्हणून ठेवलं, ते आमच्याकरता म्हणून ठेवलं, मान त्याच्याशी कर्तव्य आहे. देवासी करावे नमन, देवाला नमस्कार करावा. समर्थ एका ठिकाणी म्हणतात साहेबासी लोटांकडे जावे, निचासारिखे व्हावे, काम असेल तर कसा नमस्कार करतो, लोटांगणी पार जातो. साहेबासी लोटांगणी जावे, निचासारिखे व्हावे, असं प्रत्यक्ष करतोस तू. आणि देवासं न भजावे हे कोण ज्ञान? हरिहर ब्रह्माधिक हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंग भजेसुना तरी काय गेले? नको भजू, तुझ्या भजण्यावर काही तो अवलंबून राहिलेलं नाहीये. पण आपण आपल्या स्वतःकरता देवाला नमस्कार करावा. देवासी करावे नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे, देवाला नमस्कार करावा, संतांना नमस्कार करावा, संत साधू जो जनामध्ये वागे तरी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू, असे जे साधू आणि सज्जन आचार विचारांनी सज्जन आणि सत् मध्ये रमलेले असे तेही सज्जन यांना नमस्कार करावा असं समर्थ म्हणतात. सूर्याशी करावे नमस्कार, देवाशी करावे नमस्कार, सद्गुरुस करावे नमस्कार, साष्टांग भावे. सूर्याला नमस्कार करावा, देवाला नमस्कार करावा आणि सद्गुरूंना साष्टांग भावाने नमस्कार करावा. साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देव गुरु अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा. सर्वांना साष्टांग नमस्कार असं समर्थ सांगत नाहीत. त्या गोष्टीप्रमाणे, त्या लांबांच्या गोष्टीप्रमाणे त्यांनी ती साधना म्हणून केली, त्यांना सांगितली गेली. पण समर्थ असं म्हणतात की अन्यत्र मात्र अधिकारपरत्वे नमनाचा विचार करावा, पण करावा. साष्टांग नमस्काराचा अधिकार आणि नमनाचा अधिकार, नमनाचे अधिकारी आणि साष्टांग नमनाचे अधिकारी, देव साष्टांग नमनाचे अधिकारी. आपण जावं आणि साष्टांग नमस्कार घालावा, आपल्या कपड्याची चिंता करू नये. साष्टांग नमस्काराच्या वेळेला त्या नमस्कारामध्ये देह पाठोपाठ मन पाठोपाठ तर्कबुद्धी सगळी शरण आहेत असा भाव ठेवावा. आणि नाना प्रतिमांना आपण जर अयोध्येला गेलो तर तिथं, आपण द्वारकेला गेलो तर तिथं, पंढरपूरला गेलो तर तिथं, देवळात गेलो तर तिथं, आळंदीला गेलो, साष्टांग नमस्कार घालावा असं समर्थ म्हणतात. प्रतिमा देव किंवा प्रतिमा देव आणि गुरु, आणि गुरूंना देखील साष्टांग नमस्कार घालावा असं ते म्हणतात. साष्टांग नमस्काराचे ते अधिकारी आहेत. अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा हा जो समास आहे, हा समास काही काही पद्धतीने जो विकसित होत गेला तो आपण प्रथम पाहू. जसा हा साष्टांग नमस्काराचा अधिकारी श्लोक 4, 5, 6 हे साष्टांग नमस्काराचे अधिकारी म्हणून सांगितले. पशुपती श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती, पैसाची नमावा मारुती नित्य नेमे विशेष. देव प्रतिमा गुरु हे साष्टांग नमनाचे अधिकारी आणि इतरही नमनाचे अधिकारी आहेत ते पुढे बंटी नव्यांमध्ये समर्थांनी सांगितले. भक्त ज्ञानी आणि वितरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखून देगी नमस्कार घालावे. वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ पंडित पुराणिक आणि विद्वज्जन याज्ञिक वैदिक पवित्रजन नमस्कारित जावे. जिथे जिथे भक्त दिसेल नमस्कार करावा, त्या भक्ताला काय येतो पाहू नये. तो वीणा घेऊन उभा आहे देवद्वारी, बस जाता त्याच्या पायाला हात लावून पुढे जाव. तो भक्त आहे हे महत्वाचं. जर ज्ञानी दिसला, आपण कुठे गेलो, प्रवचन चालू आहे, 5 मिनिटं उभा राहिला, मुखाने ज्ञान बोलतो आहे, नमस्कार करावा. मग तो त्याचं ज्ञान ते किती खरं आहे, ते किती साधना करतो, त्याचं आचरण कसं आहे का, या भानगडीत पडू नये. नमस्कार करायला काही जात नाही, नमस्कार करावा आणि वितरावी. ज्यांनी आपली इंद्रिय आवडून घेतली आहेत, संयमाने वागतो आहे, त्याला देखील नमस्कार करावा. भक्त जर दिसला आपल्याला समजतो की आपण तशा प्रकारचे भक्त नाही, तो ज्या प्रकारचा भक्त आहे तसे तर आपण नाही. त्याचे इव्हॅल्युएशन करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. आपण नमस्कार करावा. ज्ञानी तसंच वितरागी हा खरंच वितरागी आहे की नाहीये, महानुभाव तापसी योगी सत पात्रे देखोनी देही नमस्कार घालावे. वेदज्ञ वेद जाणणारा आहे, वेदमूर्ती म्हणून नमस्कार करावा. साष्टांग नव्हे, साष्टांग नमनाचे अधिकारी सांगितलं, पण हे सगळे नमस्काराचे अधिकारी. वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ पंडित पुराणिक आणि विद्वज्जन. पंडित आहे, पुराणिक दुवा आहेत, पुराण सांगताहेत, विद्वान व्यक्ती आहे, याज्ञिक वैदिक पवित्र जन. तुमच्या घरी कार्य करण्यासाठी कोणते तरी आलेले याज्ञिक, नुसती दक्षिणा देऊन मेहरबानी त्यांच्यावर करून त्यांना सोडू नये, त्यांना नमस्कार करावा. तसेच जे वैदिक आहेत त्यांना देखील त्यांच्या ज्ञानाच्या दर्ता म्हणून नमस्कार करावा. हे सगळे पवित्र जन. पुन्हा समर्थ असं म्हणतात की जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान. या सगळ्या मंडळींकडे हे माझ्या सद्गुरूंचे अधिष्ठान आहेत असं पाहावं. माझे जे सद्गुरू आहेत ते अंश मात्र करून का होईना या ठिकाणी आहेत असं पाहावं आणि नमस्कार करावा. मोठा आदरपूर्वक आपण त्यांना नमस्कार करावा. जसं सद्गुरूंना नमस्कार करतोय किंवा सद्गुरूंचा एखादा गुण त्यांच्या ठिकाणी आहे अशी भावना करावी आणि त्यांना नमन करावं. साष्टांग नमस्काराचे हे अधिकारी आहेत असं समर्थ म्हणत नाहीत. अधिकार परतले पण त्यांना नमस्कार करावा. गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांचा अवतार मूर्ती नाना देव सांगो किती पृथका काये. सर्व देवास नमस्कारिले ते एका भगवंतास पावले. यदर्थी एक वचन बोलिले आहे ते ऐका. देव म्हटलं की नमस्कार करावा. एवढं तर करता येईल, एवढं तर करता येईल करावं असं समर्थ म्हणतात. आकाशात पतितं तोयं यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार हा केशवं प्रतिगच्छती. कुठेही केलेला नमस्कार हा केशवाला जाऊन पोचतो. या भावनेने नमस्कार करावा असं समर्थ म्हणतात. या कारणे सर्व देवासी नमस्कारावे अत्यादरेसी अधिष्ठान मानिता देवासी परम सौख्य वाटे. देवाला नमस्कार करतो आहे पण अधिष्ठान त्याचा विष्णू आहे असं म्हणून नमस्कार करतो आहे तर त्या देवांना देखील समाधान होत, परम सौख्य वाटत असं समर्थ म्हणतात. अग्निदेवतेचं मंदिर आहे, सूर्याचं मंदिर आहे, खंडोबा आहे, मसोबा आहे, मुंजोबा आहे, करा नमस्कार आणि विष्णूला करतो आहे अशा भावनेनी करा. त्यांना केलेला नमस्कार विष्णू भावनेनी करा. त्या देवालाही बरं वाटतं की आपल्याला विष्णू भावनेनी नमस्कार केला. देव देवाची अधिष्ठाने हे देव आणि थोरला देव ज्याच्यापासून हे सर्व विश्व निर्माण झालं असा थोरला देव त्याला नमस्कार करतो आहे असं मानावं. सत्पात्रे सद्गुणांची स्थाने ही सगळी देव देवाची अधिष्ठान आहेत. ती सत्पात्र नमस्काराला योग्य अशी आणि सद्गुरूंची स्थानं आहेत असं समजावं. या कारणे नमस्कार करणे उभय मार्गी अशा प्रकारे नमस्कार करावा. साष्टांग नमस्काराचे अधिकारी कोण, नमनाचे अधिकारी कोण, आणि ज्यांना ज्यांना नमस्कार करू ते नमस्कार विष्णूला किंवा सद्गुरूंनाच होत आहेत अशी भावना कशी धरायची, अशा प्रकारचा विषय आतापर्यंत आला. आता नमस्कारामुळे काय काय होतं, काय काय घडतं हे समर्थ वर्णन करून सांगतात. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रासी. नमस्कारामुळे लीनता आपल्या ठिकाणी निर्माण होते, लीनता घडे आपल्या ठिकाणी निर्माण होते. तुम्ही अशी माणसं कधी पाहिली का की त्यांना जेमतेम हात दोन हात जोडायला देखील संकोच वाटतो, अशी माणसं कधी कुठे पाहिलीत? एखाद्या लग्न समारंभात अगदी जीवावर आल्यासारखे हात जोडतील किंवा शक्यतो जोडणारच नाही. त्या त्या ठिकाणी फार मोठा अहंकार वस्ती करून आलेला असतो. मी कोणाला नमस्कार करावा इतका कोणी श्रेष्ठ पण असला पाहिजे? त्यांच्या मते तितका कोणी श्रेष्ठ नसतोच. रामचंद्रांचं असं वर्णन आहे की समोर आलेल्या व्यक्तीला रामचंद्र अकारण स्मित देऊन रामचंद्रांच्या मुखावर तिलक स्मित आणि ओळख निर्माण होत असे. आणि रामकृष्ण रामचंद्र त्यांना नमस्कार करत असत. नमस्कार हे आपल्या लीनतेचं प्रतीक आहे. नमस्कार ही जीवनामध्ये क्रांती घडून आणणारी गोष्ट ठरू शकते. याचं कारण असं की जो लीन होतो, समोरच्या व्यक्ती दरम्यान जो लीन होतो, अशी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला आवडते. सर्वसाधारणपणाने अहंकाराचा अहंकाराशी संबंध येतो जगतामध्ये, आणि तू जर एवढा असशील तर तुझ्यापेक्षा मी मोठा, अशा पद्धतीने वागण्याची रीत असते. असं असल्यामुळे बरेचसे संघर्ष हे तुझ्यापैकी तू का मी याच्यामध्येच चाललेले असतात. खरं म्हणजे आपल्याला जर कोणी महत्व दिलं तर आपल्याला आवडतं, तसंच दुसऱ्याचंही आहे हे जर आपल्याला समजलं, मानसशास्त्रीय रीतीने जरी समजलं तरी देखील नमस्कार केल्यामुळं एक प्रकारे त्याला महत्व देण्याची भावना आपल्या ठिकाणी असणारी व्यक्त होते. आपल्या ठिकाणी लिमिटा तर येतेच, त्या लिमिटेच्या बरोबरीने आपोआपच आपण त्याला नमस्कार केल्यामुळं, त्याला महत्व दिल्यामुळं त्याच्याही नजरेत आपल्याला असणारं महत्व वाढतं किंवा त्याच्या नजरेत आपल्याबद्दल असणारा आदर वाढतो. त्याच्या ठिकाणी आपल्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो. हे सहज घडतं, आपोआप घडतं. जनरल म्हणतात की जाणाऱ्या माणसाला एकदा रामराम म्हणून तर बघा, त्याला हात करा आणि रामराम म्हणा, त्याला रामराम म्हणून नमस्कार करून बघा. त्याच्या अंतःकरणातला राम हा तुमच्यावर प्रसन्न झाले तरी राहणार नाही. त्याच्यासाठी मात्र गरज आहे खऱ्या खुऱ्या लीनतेची. आणि नमस्काराचा दुसरा एक विशेष असा की नमस्कार करता करता तुमची लीनतेची वृत्ती देखील वाढत जाते. लीनतेची वृत्ती जशी जशी वाढत जाते
तसे तसे त्याला चांगले चांगले परिणाम देखील मिळायला सुरुवात होते. नमस्काराचे व्यावहारिक फायदे देखील आहेत आणि नमस्काराचा आंतरिक फायदा म्हणजे नमस्काराने होणारा अहंकाराचा चेंडा मेंदा. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मिळे. समोर मनुष्य येतोय आणि नुसते तुम्ही ते नजरानजर करून गेले तर त्याच्या तरी मनात तुमच्याबद्दल किंवा तुमच्या तरी मनात त्याच्याबद्दल काय इथून सांगता येत नाही. सर्वसाधारणपणाने एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाहिलं की कोणता ना कोणता तरी विकार निर्माण होतोच. कधी मत्सर निर्माण होईल, कधी बंध निर्माण होईल, कधी कामविकार निर्माण होईल, कधी त्या व्यक्तीकडून काही फायदा असेल तर लोभाचा विकार निर्माण होईल. तो तुमच्या डोळ्यात दिसतो. फेस इजन इंडेक्स तुमच्या हावभावामध्ये तो येतो. नमस्कारामुळं सगळ्या प्रकारचे विकल्प मोडून जातात. आपल्या अनुग्रहाची जी साधना आहे, गुरुपदिष्ट साधना, याच्यामध्ये ध्यान ही प्रथम साधना आणि ध्यानातून उठल्यानंतर तेच रूप सर्वत्र पाहणं, एकरूपत्वाने पाहणं, विवेकाने पाहणं, अशा प्रकारची दृष्टी विकसित करा असं ते शाही ते रूपम जनांतरस्थम कधी अंतर्यामी. ध्यानात अनुभवलेलं जे स्वरूप आहे ते स्वरूपच भरलेलं आहे अशा बोधाने तुम्ही व्यक्ती करत आहात. म्हणजे मग मत्सर अथवा क्रोध अथवा काम या गोष्टींच्या आधी तुमच्या मनामध्ये दैवी भाव निर्माण होत आहेत. त्याचा परिपाक म्हणून नमस्कार आहे. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रासी. आणि जे सत्पात्र लोक आहेत, योग्य असे लोक आहेत, तुम्हाला भेटणारे लोक शेकडो असतील पण तुमच्या योग्य तुम्ही ज्याच्याशी संबंध ठेवावेत असे तुमच्यापुढे काही थोडे असतील. सत्पात्र जे लोक आहेत ते लोक अशा प्रकारे किलमिषरहित आणि लीनतेने केलेल्या नमस्काराने तुमच्याकडे आपोआप आकृष्ट होतात आणि त्यांच्याशी एक प्रकारे सख्य निर्माण होतं. कुठेही परगावी अनोळखी स्थळी जर गेलं तर तिथल्या चांगल्या चांगल्या स्थळांमध्ये अवश्य जावं. देवळांमध्ये जावं, प्रार्थना मंदिर असतील तिथं जावं. व्यवस्थापक दिसतील, पुजारी दिसतील, नमस्कार म्हणावं. सत्पात्रांशी हळूहळू ओळखी वाढवत घ्याव्यात, सख्य वाढवत घ्यावं. माझं लग्न झालं तेव्हा मद्राबाईंचे आई वडील भुसावळला राहायचे. मी प्रथम भुसावळला गेलो आणि एक तीन चार दिवस राहिलो. त्याच्यातले दोन दिवस मी एकटा भुसावळमध्ये बरीच ठिकाणी फिरलो आणि तिथं काय काय चालतं हे पाहावं म्हणून. तर तिथं बऱ्याच चांगल्या गोष्टी चालतात. एक गोंदलेकर महाराजांचं केंद्र चालतं, एक गायत्री उपासना त्याचं केंद्र चालतं, एक प्रजापती ब्रह्मकुमारी त्यांचं केंद्र चालतं. अशी बरीच ठिकाणं माझी लक्षात आली. पाठी पाहायची, आत जायचं, नमस्कार करायचा, थोडं बसायचं. तिथल्या लोकांशी माझी अशी कल्पना तेव्हा की आपल्याला सासूरवाडीला बहुतेक वारंवार यायला लागेल अशी तेव्हा माझी कल्पना होती की बहुतेक बऱ्याच वेळ जायला लागतं की काय. त्याच्यानंतर पण माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं, आम्ही खेळून बारामतीला गेलो तर मला म्हणाले की चांगल्या चांगल्या ठिकाणी जा, तिथं बस, बोल,
हळूहळू ओळखी वाढतील. मी म्हटलं जर जास्त वेळेला समजा आलो तर याच्यातले जे अनुकूल आहेत त्यांच्याबरोबर आपोआप आपलं जमून जाईल. म्हणजे सासूरवाडी सारख्या ठिकाणी देखील आपलं चांगलं चालेल. सत्पात्रांशी सौख्य जडणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. जर कोणती दुर्मिळ गोष्ट असेल तर सज्जन संगती चांगल्या विचाराच्या मंडळींशी ओळख होणं, ही ओळख होणार कुठं? हॉटेलमध्ये, सिनेमागृहात, तिथं जावं आणि सहज नमस्कार करावं, बोलावं, म्हटलं आहे काय, इथं कसं असतं, काय असतं. एकदा दोनदा तीनदा गेलं की त्यांनाही आपल्याबद्दल स्नेह निर्माण होतो. नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अज्ञान क्षमती, नमस्कारे मोडली जगती समाधाने. एखादा मनुष्य नाराज असेल तरी देखील सातत्याने नमस्कार करत गेला तर मोडली जगती नाहीशी ठरलेली समाधान देखील परत मन जुळून जातात असं समर्थ म्हणतात. हे नमस्काराचे तुमच्या व्यावहारिक, पारमार्थिक, कौटुंबिक जीवनासाठी होणारे अवांतर लाभ समर्थ सांगतात. साष्टांग नमस्काराचा अधिकार कोणा एकाचा, गुरुचा, देवाचा, पण इतर ठिकाणी देखील नमस्कार करत राहावं की भक्ती म्हणून करत राहावं असं समर्थ म्हणतात. सिसा पडता नाही दंड, ऐसे बोलती उदंड. सिसा पडता नाही दंड म्हणजे मस्तक काढून ठेवणं याच्याही पेक्षा मोठी शिक्षा नाही. हे काय म्हणतात, काय मरेपर्यंत फाशी. सगळ्या दंडामध्ये वरिष्ठ दंड कोणता असेल तर मस्तक काढून घेणं हा सगळ्यात वरिष्ठ दंड. आपण ते मस्तक या कारणे अखंड देव भक्त बंडावे. नमस्कारामुळे काय घडतं, नमस्कार केल्यामुळे काय घडतं हे समर्थ सांगतायत. जसं नमस्कार केल्यामुळे लीनता निर्माण होते, विकल्प मोडून जातात, सत्पात्र लोकांशी सख्य निर्माण होतं, दोष जातात, नमस्कारे अन्याय क्षमती, अन्यायाला देखील क्षमा होते. अपराध करून आला आणि शरण आला, नमस्कार केला तर अपराधाला क्षमा करावी असं म्हटलेलं आहे. पश्चात्तापाने शुद्धती, विश्वास ठेवावा पश्चात्तापावर, तो शरण आलाय नमस्कार करतो तर सोडून द्यावा इतकं सांगितलेला आहे. अन्याय देखील माफ केले जातात. मोडली जडती समाधाने. तसं नमस्कार केल्यामुळे पुढच्या व्यक्तीच्या अंतःकरणात काय निर्माण होतं याचं वर्णन पुन्हा समर्थ करतात. ते असं म्हणतात की नमस्कारे कृपा उचंबळे. नमस्कार केल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणात सद्भाव निर्माण होतो. जर साधू असेल तर त्याच्या अंतःकरणात कृपेचा भाव निर्माण होतो. आपलं जीवन बहुंशी हे भावनेवर चाललेलं आहे. बहुंशी जीवन भावनेवर आहे. अगदी वाढदिवसाच्या दिवशी देखील आपण एकमेकांना शुभेच्छा देतो ही भावना देत असतो. भावनेवरच सगळं विश्व चाललेलं आहे. आपल्या सगळ्या कृतींच्या मागे काही ना काहीतरी भावना असते आणि त्या भावनेने कृतीला श्रीमंतता प्राप्त होते. नमस्कारामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये जो नमस्कार करतो त्याच्याविषयी सद्भाव निर्माण होतो. श्रेष्ठतेप्रमाणे किंवा पात्रतेप्रमाणे जर तो कृपा करण्याचा अधिकारी असेल तर तो कृपा देखील करतो, तो स्नेह ठेवण्याचा अधिकारी असेल तर स्नेह ठेवतो। तो जर दातृत्व गुण त्याच्या ठिकाणी असतील आणि तो शिक्षक असेल समजा तर त्याच्याजवळची विद्या देतो। नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे। तुम्ही एका व्यक्तीच्या समोर बसलेले आहात आणि संशयाने त्या व्यक्तीकडे पाहत आहात। मी एकदा प्रवास करत होतो, एका वकिलांबरोबर प्रवास करत होतो, त्यांनी आम्ही गप्पा मारत होतो आणि समोरच्या रेल्वेने समोर जो एक मनुष्य बसलेला होता तर तो सारखा आमच्या गप्पांमध्ये लक्ष घालत होता आणि ते जे बोलत होते माझ्याशी वकील तर त्यांचं बोलणं असं टक लावून ऐकत होता। थोडा वेळ असं गेल्यावर माझ्या शेजारचे ते वकील म्हणाले की तुझी माझी ओळख आहे? तो म्हणाला नाही। तो माझ्याकडे का बघतो म्हणाले, तू तुझं काम कर ना असं एकदम त्याला म्हणाले। जर तुच्छता दर्शक असा कटाक्ष असेल तर समोर देखील तसाच प्रतिसाद देतो। जर क्रोधाचा नाराजीचा असा कटाक्ष असेल तर समोरच्याला समजत, लीनतेचा असेल तर समोरच्याला समजत। नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्काराने हमखास निर्माण होणारी गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती प्रसन्न होते, त्याला प्रसन्नता वाटते। नमस्कारे गुरुदेव गोळे साधकांवर, दैवी ऐश्वर लाभलेली. मोक्ष दुराराध्य पूर होय तरी तुझी आराधी तुझे पाय भाविसी तेथे जाय पायी तू जायचा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मोक्ष दुराराध्य आहे म्हणतात पण तो तुझे पाय आरावतो तुझ्या पायांपाशी असतो आणि तू जिथं पाठवतोस तिथं तो जातो. आपण रावसाहेब नाही भाऊसाहेब नाही सगळी महावस्त्र बाजूला काढून जो विशेष नमस्कार करतो नासती दोषांचे गिरीवर प्रत्येक वेळेला त्याच्या दोषांचा नाश होत जातो असं समर्थ म्हणतात. ही सायकोलॉजिकल प्रक्रिया आहे आणि मुख्य परमेश्वर तोही कृपा करी नमस्कारे पतित पावन नमस्कारामुळे पतित पावन होतो. मी जीव जीवन खरा आचार्यांनी असं म्हटलं की अद्वैतम त्रिशू लोकेशू न अद्वैतम गुरुणासह गुरुच्या समोर मात्र अद्वैत नाही तोच मी असं नाही. जे गुरुच्या अंतर्यामी आहे तेच माझ्या अंतर्यामी आहे. मी गुरु एवढा ज्ञानी आहे कितीही ज्ञानी असला तरी सद्गुरूंच्या समोर नम्र झालं पाहिजे असं आचार्य म्हणतात. सद्गुरूंच्या समोर तू दैव मी भक्त असं पाहिजे. नमस्कारे पतित पावन नमस्कारे संतांचे शरण नमस्कारे जन्म मरण स्तुती पुरावे नमस्काराने जन्म मरण खंडन होत नमस्काराने बोध निर्माण होत नमस्काराने मनोरहितता येते. काही काही मंडळींना नमस्काराने मनी स्थिती प्राप्त होते. नमस्काराने श्वास मंदावतात श्वासांचा उदय होतो मन देखील थांबतं स्तब्ध होऊन जातं. अशा व्यक्ती धरावं लागतं नाहीतर तो पडतो देखील तो देहभाव विवर्जित होतो. परम अन्याय करून आला आणि साष्टांत नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. त्या कारणे नमस्कारा परते आणिक नाही अनुसरते नमस्कारे प्राणी आते सद्बुद्धी लागे. नमस्कारा खेरीज आणि दुसरं काही अनुसरण करण्यासारखं नाही. नमस्कारास वेचावे न लगे नमस्काराकरता तुम्हाला दोन पैसे काढून द्यावे लागत नाहीत. नमस्काराला काही खर्च नाही. नमस्कारास कष्टावे न लगे नमस्कारामध्ये मात्र अहंकाराचा वेच होतो. वेच होतो पण अहंकाचा वेच होतो. नमस्काराने शरणागतता वाढते दीनता वाढते. प्रत्यक्षत व्यावहारिक अंगाने काही कष्ट नाहीत. नमस्कारास काही कळलेले उपकरण सामग्री काही नाही. अर्चन भक्तीमध्ये उपकरण सामग्री होती. अर्चन भक्तीच्या पाठोपाठ आलेला समास आहे. तिथे बरंच वर्णन केलं काय काय अर्चनाकरता सामग्री पाहिजे. नमस्काराला काही नाही. दोन हात आणि मस्तक बस. स्वामीजी म्हणायचे सत्यसाई मुलांमध्ये तेव्हा प्रवचन गुरु नानकांचा एक फोटो तिथं होता. गुरु नानक नमस्कार करतायत असा फोटो होता. ते असे हात जोडलेले आणि अतिशय मस्तक झुकवलेलं आणि त्या फोटोमध्ये असे त्यांचे अर्धवृत्त असे डोळे दाखवलेले होते. किती वेळेला स्वामी प्रवचनाच्या वेळेला सांगितलं की असा नमस्कार मी कधी कुठं पाहिला. तुम्ही हे चित्र काढलं त्यांच्या
करायचा ते नमस्कार पाहून देखील समाधान होतं. नमस्कार अधिकाधिक अंतरंग पद्धतीने करायला शिकावं. पायावर डोकं ठेवलं प्रमाण महर्षींच्या भाषेत काठीवर काठी पडली काय होणार उन्हाचे. अंतरांनी नमस्कार केला तर जसं काठीवर काठी पडली त्यामुळे महर्षी म्हणायचे की काही नमस्कार वगैरे करू नका. मी कोणी एवढं शोधा असं महर्षी म्हणायचे. ते सहसा सहसा नाही कोणाकडून नमस्कार करूनच घेत नसत. ते असे बसत असत. त्यांचा फोटोही आपण पाहिला असेल. लोणाला टेकून असे बस अर्धवट पहुडलेले असे बसलेले असायचे किंवा कधी कधी नुसते टेकून बसलेले असायचे. समोर हे इथं नमस्काराच्या वेळेला सोपं जावं म्हणून असे इतक्या अंतरात बांधवी लावलेला आहे आणि तिथून त्यांना नमस्कार करायचा. रमण महर्षींच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायला फार थोड्या लोकांना कदाचित मिळालं असेल. स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायला मिळत असेल. स्वरूपानंदांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार फार थोड्या लोकांना करायला मिळाला कारण त्यांना शारीरिक अंतरांचं चित्त नसे. नमस्कार करणारी जी व्यक्ती असते त्याचे जे शुद्ध अशुद्ध भाव असतात आपली दुःखी कमी व्हावीत आपल्या अडचणी कमी व्हाव्यात संसाराच्या चिंता विकार अशा गोष्टी नमस्कार करायला येणाऱ्या लोकांमध्ये असतात आणि संत दिवसेंदिवस इतके शुद्ध करण असे होत जातात की त्या नमस्काराचा देखील त्यांना व्याप होण्याची शक्यता असते. पुन्हा स्वरूपानंदांना नमस्कार शारीरिक अंगाने झेपत नसत. स्वामीजी हे सगळं म्हणत असत पण तरी देखील ते नमस्कार करू देत असत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. काही संत मी असे पाहिलेत की ते मोजे करतात पायात मोजे. त्यांना त्यांच्या पायाला स्पर्श नाही फार तर मोज्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता आपल्या पायांना नाही. पण जसा पंढरपूरचा पांडुरंग सगळ्यांना आपल्या चरणावर मस्तक ठेवून देतो इतर ठिकाणी देवाच्या जवळ जाणं देखील अशक्य आहे. 10 फुटावरून 15 फुटावरून देवाचं दर्शन. तसे स्वामीजी सर्व साधकांना नमस्कार करता उपलब्ध असत. नमस्कारांनी साधूंची प्रसन्नता प्राप्त होते. नमस्काराला काही उपकरण सामग्री लागत नाही आणि खरंच एक व्यक्ती स्वामीजींना नमस्कार करायची आणि काहीतरी संकल्प करायची. स्वामीजींना त्या व्यक्तीचा नमस्कार खूप नको वाटायचा आणि ते धडपड करून स्वामीजींपर्यंत नमस्कार येऊन करायचेच. तो असा काळ होता की स्वामीजींच्या पायावर पांढरे चट्टे उखले पांढरे डाग पडले. स्वामीजी म्हणायचे की ते नमस्कार करताना मला समजतं की ते म्हणतात की माझं हे कमी व्हावं माझं हे संक्रमित व्हावं म्हणून नमस्कार करावा पण कोणत्या भावाने करावा कसा करावा का करावा हे जर समजलं नाही तर देखील अचंत होण्याची शक्यता असते. जाता जाता म्हणून मी सांगितलं त्यांचीही निंदा करण्यासाठी सांगितलं नाही ज्यांनी पण तेव्हा आम्ही काही मुलं स्वामींच्या भूमी अक्षरशः कडे करायचो तरी ते दिसायचे कुठून तरी आणि नमस्कार करायचेच. स्वामीजी म्हणायचे की त्यांच्या नमस्कारामध्ये कामं असतात त्यांच्या नमस्कारामध्ये विकार असतात त्यांच्या नमस्काराचा मला त्रास होतो असं स्वामीजी म्हणायचे.
नमस्कारासं वेचावे न लगे, नमस्कारासं कष्टावे न लगे, नमस्कारासं काहीच न लगे उपकरण सामग्री, नमस्कारा ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, आपण पूर्ण सत्तर जावं आणि नमस्कार करावा, नमस्कार केल्यावर आपण अनन्यभूत होतो. मी आधीच अनन्य आहे असं म्हटलं की अहंकाराला लक्षात येते मी काय म्हणतो ते. सोहम सोहम म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार नाही करू, मी तुमच्या पुढे कोणी नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करावा, मन संपून जावं. आणि समाधान ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून साधकाला प्राप्त व्हावं, नमस्कार करणाऱ्याला प्राप्त व्हावं, आणि तो ज्ञानेश्वर महाराजांची शांती समाधान होऊन उठावा याला अनन्य भावे केलेलं नमस्कार म्हणायचं. नमस्कार ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, नाना साधनी साक्षपे कासया सिनावे. फार मोठा साक्षेप करून इतर साधनांच्या ठिकाणी शिवू नये. नमस्कार ही खूप चार्ज करणारी गोष्ट अशी झाली पाहिजे. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. साधक अतिशय भक्तिभावाने नमस्कार करतो तेव्हा त्याची चिंता म्हणजे त्याच्या पारमार्थिक कल्याणाची चिंता आणि अत्यंत सुगम बंधाने जेथील तेथे म्हणजे मूळ परमात्म्यापासून जिथून तो आला जीवभावापर्यंत परत परमात्मा स्वरूपापर्यंत कृपा करून ते त्याला पोचवतात. सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे, या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कार वळती वरिष्ठ. येथे सांगितली स्पष्ट सहावी भक्ती, इथं स्पष्ट सहावी भक्ती सांगितली वंदन भक्ती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वंदन भक्ती नाम समास सहावा. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर पराग पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुञ्जीकारः मा गृधः कस्य स्मृतम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज